नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. ह्या सत्काय मुखेल खबरो. राज्यात शिगमोत्सवाची सुरुवात 8 एप्रील मेरेन चलतलो, पुराय राज्यभर सुवाळो. नवीन येरादारी सिग्नल 6 म्हयन्या भितर लायतले, येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो. सवो गोय तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सव 31 मे, कला संघ महोत्सव 19 मार्चाक मोर पिल्ला. राज्य शिगमोत्सवाचो वर्सुकी सुवाळो आयज फोंड्या सुरू जावन 8 एप्रील मेरेन चलतलो. ह्या काळात फोंड्या, कळंगुटे, साखळे, वाळपय, पर्वरी, दिवचले, काणकोणा, पेडण्या, वास्को, शिरोड्या, कुडचड्या, केप्यां, धारबांदोड्या, मडगांवां, म्हापशां, सांग्यार आनी कुंकळे चित्ररथ मिरवणूक जातली. शिगमोत्सव चित्ररथ वेळापत्रक अशें आसा: आयज 26 मार्चाक फोंड्या, कळंगुटे 27 मार्चाक, साखळे 28 मार्च, दिवचले 29 मार्च, पणजे 30 मार्चाक, पर्वरी 31 मार्चाक, पेडण्या 1 एप्रील, काणकोणा 2 एप्रीलाक, वास्को 3 एप्रीलाक, शिरोड्या कुडचड्या 4 एप्रीलाक, केप्यां धारबांदोड्या 5 एप्रीलाक, मडगांवां 6 एप्रील, म्हापशां सांग्यार 7 एप्रीलाक आनी कुंकळे वाळपय 8 एप्रील शिगमोत्सव आसतलो. शिगमोत्सव शोभायात्रा जंय सुरू जाता ते दरेक थळ वेगवेगळी परंपरा आनी रितीची वळख घडयता. राजधानी पणजे रमटामेळ, घोडेमोडणी, धनगर नाच, गोफ, मोरुलो ह्या पारंपारीक नाचासयत व्हड चित्ररथ मिरवणूक जाता. राखेचो आर देवांच्या जैतिवंत झुजाची झलक ताचे वरवीं पळोवपाक मेळटा. रामायण आनी महाभारतापासून पौराणिक दृश्यांचेर हे चित्ररथ सजिल्ले आसतात. विंगड विंगड सांस्कृतिक भेस धारण करून तरणाटी तशेंच ल्हान भुरगीं, बायलां सोबीत भांगरा शिंगरां घालून व्हडा उमेदीन हे मिरवणुकेंत वांटेकार जातात. धोलाच्या तालार एक उत्सवी वातावरण निर्माण जाता. शिगमोत्सवाचो दरेक घटक गोंयच्या संस्कृतायेची आनी परंपरेची झलक दाखयता. पर्यटकांक थळाव्या लोकांकडेन संपर्क करपाक, समृद्ध सांस्कृतिक उत्सवाचे साक्षीदार जावपाक आनी गोंयाविशी आनीक म्हायती मेळोवपाक हो उत्सव संद दिता. फोंड्या तालुकांत सरकारी पांवड्यावेलो भौशीक शिगमोत्सव मिरवणुकीचें उक्तावण आयज हांगा जालें. ह्या मिरवणुकीचे आकर्शण म्हळ्यार हातूंत 25 चित्ररथ, 10 रमटामेळ पथकां, 5 लोकनाथ पथक आनी वेशभूषा सर्तक सहभागी जाले. हो शिगमोत्सव फोंड्या तालुका अंतरूज शिगमोत्सव महोत्सव समिती आनी फोंड्या नगरपालिका तशेंच राज्य पर्यटन खात्याच्या सहकार्यान घडोवन हाडला. ह्या शिगमोत्सव उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून राज्य पर्यटन खात्याचे संचालक सुनील हंसीपक्का, उपसंचालक धीरज वागळे, फोंड्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी योगीराज गोसावी, फोंड्या तालुक्याचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर हजर आशिल्ले. एडव्होकेट मनोहर आडपयकार हांणी शिगम्याचो नाल्ल फोडून मिरवणुकीची सुरुवात केली. सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपय हांच्या रमटामेळ पथकान सुरुवात झाली. तिस्क फोंड्या सरकारातल्यान मिरवणूक सुरू जाली आनी पोरण्या बस स्थानकामेरेन वतली. लोकसभा वेंचणुकेच्या आचारसंहितेक लागून ही मिरवणूक रातच्या 10 वरांमेरेन सोपची पडटली. स्पर्धे खातीर अंदू रोख रक्कम पारितोषीक म्हणून दितले. भौशीक बांदकाम खातें येता त्या 6 म्हयन्या भितर पुराय राज्यात नवीन येरादारी सिग्नल लायतले. सध्याचे खराब ट्रॅफिक सिग्नल बदलून रोखडेच हे काम सुरू करतले अशी माहिती येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी दिल्या. गोंयात येरादारी बरीच वाढ जाल्या आनी रस्त्यार वाहनांची संख्या दिसपट्टी वाडटा, देखून येरादारीची गजमुड्डी, अपघात अशे प्रकार परत परत घडटात. गजबजिल्ल्या रस्त्यांचेर येरादारी नियमन करपाक म्हत्वाचे येरादारी सिग्नल काम करिनात, देखून ह्या समस्येचेर उपाय म्हणून पुराय राज्यात नवीन येरादारी सिग्नल लायतले अशी माहिती गुदिन्हो हांणी दिली. रस्तो सुरक्षा परिषदेच्या बसकेत हो निर्णय झाला असे तांणी सांगले. गोय भाजपा वतीन लोकसभा वेंचणूक प्रचाराक आयजसावन सुरुवात झाली. दनपारा पणजेच्या श्रीमहालक्ष्मी देवळात नाल्ल दवरून देवीच्या आशीर्वादान प्रचाराक सुरुवात केली. ह्या वेळार भाजपाचे उत्तर गोंयचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक आनी दक्षिण गोंयची लोकसभा उमेदवार पल्लवी धेपो हांणी देवीचो आशीर्वाद घेतलो. हे विशींची माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हांणी दिली. ह्या वेळार भाजपा कार्यकर्ते आनी व्हडा प्रमाणात बायलांची हजेरी आशिल्ली. गोय मान रिजवण संस्था, भौशीक भलायकी दंत चिकित्सा विभाग, गोय दात महाविद्यालय आनी हॉस्पिटल हांच्या सहकार्यान तंबाखू वापराच्या हानिकारक परिणामाविशी संदेश पातळपा खातीर 31 मे दिसा सव्वो गोंय तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सव आयोजित केला. गोंय धुवरमुक्त करप हो ह्या महोत्सवाचो हेत आसा. हो उत्सव दोन विभागांनी म्हळ्यार गोंय विभाग आनी राष्ट्रीय विभागात आयोजित केला. तंबाखू उद्देगापासत भुरग्यांची राखण हो महोत्सवाचो विशय आसा. तंबाखू वापराच्या हानिकारक परिणामाविशी संदेश दिवप, तोंडाचो कॅन्सर आनी काळजाच्या दुयेंसाचे प्रमाण उणे करपाक जागृताय करप हो ह्या महोत्सवाचो हेत आसा. तंबाखू विरोधी जायराती फिल्म तयार करतना कांय म्हत्वाची मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. गोंय विभागात जायरातीचे चित्रपट फक्त कोंकणी, मराठी, हिंदी वा इंग्लीश भाषेत करप सक्तीचे आसा. पुरस्कार विजेता जायरात चित्रपटांचो वापर सिनेमा, तियात्रांनी, टीव्ही चॅनलांनी, शाळांनी, महाविद्यालयांनी आनी हेर सरकारी खात्याच्या कार्यावळींनी आनी इंटरनेटाचेर तंबाखू विरोधी जायरात मोहिमेक प्रचार करपा खातीर जातलो. जायरात फिल्म 2 मिनटां परस चड आसूंक फावना आनी तातूंत इंग्लीश उपशीर्षकां आसूंक जाय. राष्ट्रीय वर्गातलो जायरात फिल्म फक्त हिंदी वा इंग्लीश भाषेत करप सक्तीचे आसा. पात्र व्यक्ती 19 एप्रील मेरेन नोंदणी फॉर्म भरून नोंदणी करूंक शकतात. फॉर्म www.esg.com.in ह्या संकेतथळाचेर उपलब्ध आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळी ऐकतात. पर्वरी हंगा ठाणे जनता सहकारी बँकेच्या 149व्या शाखेचे उक्तावण आयज जाले. या सुवाळ्याक बँकेचे अध्यक्ष शरद गंगाल, बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी, वेवस्थापकीय संचालक श्रीमती शुभलक्ष्मी शिराली, गोय प्रदेशाचे मुखेली अरुण भाट आणि हेर संचालक मंडळ आणि सगळे कर्मचारी हजर आशिल्ले. बँकेच्या उत्कर्षात कर्मचाऱ्यांचे आणि संचालक मंडळ तसेच आद्य संचालक मंडळाचे खूप मोलादीक योगदान असा. बँक आपल्या गिरायकांक बरी सेवा दिता असे अध्यक्ष शरद गंगाल हांणी म्हळे. या शाखेच्या उक्तावणात गोयातली ही सगळी शाखा झाल्या. कला आणि संस्कृती संचालनालयाच्या जोडपालवान मोरपिल्ला हांगा श्री कोकणपाईक सप्तकोटेश्वर कल्चरल ग्रुपाचो कला संघ महोत्सव 29 मार्चाक श्री सप्तकोटेश्वर देवस्थानाच्या वाठारात जातलो. संस्थेचे अध्यक्ष शाणू वेळीप, राजेंद्र वेळीप आणि हेर पदाधिकाऱ्यांनी हे विशी माहिती दिली. या उत्सवा वेळार रांगोळी सर्त, चित्रकला सर्त, विणी घालपाची सर्त, फुगडी सर्त, गरबा नृत्य सर्त अशा वेगवेगळ्या सर्ती आयोजित केल्यात अशी माहिती अध्यक्ष शाणू वेळीप हांणी दिल्या. फामाद गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यीक अवधूत कुडचडकार हांगा साहित्य प्रकाशन पणजे वतीन पयलो आशिष नामदेव बुगडे यादस्तीक साहित्य गौरव पुरस्कार एका खासा कार्यावळीत उद्देजक आणि साहित्यीक गुरुदास नाटेकार हांच्या हस्तुकी भेटयलो. साहित्य सेवक मंडळाच्या सभागरात झाल्या ह्या कार्यावळीक मुखेल वक्ते म्हणून गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सामंत, मानाचे सोयरे म्हणून इन्स्टिट्यूट मिनिसिस ब्रागांचा संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब, साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, शंभूभाऊ बानेकर, कला निकेतन सांस्कृतिक मंडळ तळगावचे उपाध्यक्ष प्रकाश तळवळेकर, साहिल प्रकाशनाचे स्वप्नील बुगडे आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. पिळगाव दिवचलच्या आयडिया शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या दोन प्रकल्पांची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस परिषदेखातीर निवड झाल्या. भोपाळात 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस परिषद जातली. गोय राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळ साळगाव आणि राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान संचार मंडळ नवी दिल्ली हांणी जोडपालवान आयोजित केल्ल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत गोयच्या वेगवेगळ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थ्यांकडच्यान वट्ट 34 प्रकल्प सादर केले. तातूंतल्यान फक्त 8 प्रकल्प या परिषदेखातीर वेचले. आयडिया शाळेच्या 10 ते 14 वयोगटातल्या भुरग्यांमधील जान्वी पार्सेकार आणि अस्मी परवा या विद्यार्थ्यांनी पारंपरिक इम्युनो बुस्टर तर 14 ते 17 वयोगटातल्या गौतमी चोडणकार आणि सक्षम मिशाळ या विद्यार्थ्यांच्या जैवविविधतेच्या समृद्धीखातीर अमीम खजानाचो सोद हे प्रकल्प सादर केले. गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या दक्षिण विभागीय अ गट सर्तीत आर्ले स्पोर्ट्स क्लबान विजेतेपद पटकायले. निमण्या लढतीत तांणी ला पाज गार्डन क्रिकेट क्लबाक 6 गडे राखून हारयले. मजगती गोवा फुटबॉल असोसिएशनाच्या प्रोफेशनल लीग सर्तीत इंजुरी टाइम खेळात स्वयंगोलाचा लाभ घेत कुठ्ठाळी विलेजर्स सोशल वेलफेअर स्पोर्ट्स क्लबान एफसी गोयात 2-1 फरकान हारयले. आणिक एका खेळात जिनो एफसीन गार्डियन एंजल स्पोर्ट्स क्लब हांका 1-0 फरकान हारयले. गोयच्या लक्ष्मी लामाणी हाणी 3र्या राष्ट्रीय सब ज्युनियर बॉक्सिंग सर्तीत चलियां गटात भांगरा पदक मेळले. सुमन पाटील हाका रुपया पदक तर ममता राऊत आणि वीर राणा हांका काशा पदक मेळले. लक्ष्मी निमणे लढतीत चंदीगडच्या नितीक 5-0 फरकान हारयले. सध्या राज्यात गरमी वाढल्या पूण खराब आणि दमट हवामानाचो काजू आणि आंबो ह्या दोन्ही पिकांक फटको बसू येता असो अदमास शेती खात्यान उक्तायला. अवेळी पडिल्ल्या पावसाक लागून दोन्ही पिकांचो मोहोर झडला अशी शेती खात्यान म्हळा. दोन्ही पिकां 50% कमी जावं येता. थंडी उसरा सुरू झाली आणि चड टिकली ना. नोव्हेंबर डिसेंबर म्हयन्यात पावस पडलो, उपरांत गरमी वाढली. पयली पावसान मोहोर झडलो आणि उपरांत गरमेक लागून करपलो. दव आणि दमटसाणेनूय ताची वाट लागली. गोयात 70 सांगे, दिवचल, पेडणी आणि काणकोण हांगा काजू पिकां चड. हाचो फटको बसलो तर शेतकऱ्यांचे चड लुकसाण जावं येता. वेचणूक आयोग सी विजील एपावरवी वेचणूक प्रक्रियेचेर कडक पाळत दवरून आसा. आचार संहितेचे उल्लंघन करता ताचे रिकॉर्डिंग अहवाल आणि सोडोवपा खातीर हो एकूच एप उपेगी ठरता. आचार संहितेचा भंग करप्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढून ताचेर ह्या एपावरवी कागाळ करू येता. सी विजील एप नागरिकांक आचार संहितेचा भंग करप्यांचेर कागाळ करपाक आणि 100 मिनिटांनी ताचेर कारवाय करपा खातीर आदार करता असे वेचणूक आयोगाचे मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी म्हळा. अटल पेन्शन येवजण ही जो पर्यंत सबस्क्रायबर निवड रद्द करिना तो पर्यंत प्रिमियम पेमेंट स्वयंचलितपणान सुरू करपा खातीर सर्वोत्कृष्ट सराव निवड आर्किटेक्चराचेर आधारित आसा असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगले. एका सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सीतारामन हांणी सांगले की जाणून बुजून आणि फायदेशीर खाशेलेपण आसा जे सदस्यांच्या हिताचे आसा. अटल पेन्शन येवजणेची रचना चुकीची आसा आणि परताव्याची रक्कम चडशी आकर्षक ना असं काँग्रेस फुडारी जयराम रमेशान केल्या आरोपाक ती जाप दिताली. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. राज्यात शिगमोत्सवाची सुरुवात 8 एप्रील मेरेन चलतलो पुराय राज्यभर सुवाळो. नवीन येरादारी सिग्नल 6 महिन्या भितर लायतले येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो. सवो गोय तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सव 31 मेक, कला संघ महोत्सव 29 मार्चाक मोरपिल्लात. आणि इतल्यान प्रादेशिक खबरो सोपल्यो.